हॅलो. हा गुड आफ्टरनून सर, परास्कर की मधून वैभव बोलतोय. थोड्या वेळापूर्वी तुम्हाला कॉल केला होता. हा सर, तुम्हाला थोड्या दिवसापूर्वी तुमचा कॉल आला होता, इव्हेंट बद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली होती. तुम्ही इव्हेंट व्हिजिट केला होता. हॅलो. हा सर, इव्हेंट बद्दल तुमचा कॉल आला होता थोड्या दिवसापूर्वी. आमचा इव्हेंट झाला, व्हिजिट केलं होतं तुम्ही सर. तर मग तिथे एखादा फ्लॅट वगैरे घेतला होता किंवा आवडला वगैरे, म्हणजे काय आवडला सर? हा हा ओके, सिटी स्केप ओके. तुम्हाला थोडंसं आतमध्ये आहे का ते? थोडं तुम्हाला रोड टच वगैरे आहे का? हा, एक कोटी हो का? अच्छा ओके सर, काय प्रॉब्लेम नाही. 2 BHK सर. ओके ओके सर, काय प्रॉब्लेम.